नंबर 204, पान क्रमांक 204, श्री राधिकाष्टकम, श्रीमती राधाराणीची सुवर्णकांती ही लाल कुमकुमाटाच्या छटेने सुशोभित असलेल्या सोनेरी कमळ फुलांचा गर्वहरण करते. तिचा मधुर सुगंध हा केशराने माखलेल्या सोनेरी कमळ पुष्पाच्या सुगंधाच्या कीर्तीस पूर्णपणे परास्त करतो. सर्व गोपांचे राजा असलेले नंद महाराजांचे पुत्र श्रीकृष्णांच्या सर्व वांछा पूर्ण करण्यात ती संपूर्णपणे पात्र आहे. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणांप्रती मला सेवा अर्पण करतो. तिची रंगबिरंगी आकर्षक रेशमी वस्त्रे ही कौरविंदाच्या प्रवाळ कांतीस ती अशी एक बहरलेल्या पुष्पांची वाटिका आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण नामक मत्तभ्रमर अनेक प्रकारच्या मधुर लीला करतो. तिला अतिशय प्रेम असणाऱ्या श्रीकृष्णांचा संघ प्राप्त करण्यासाठी ती कमळ पुष्पाचे मित्र सूर्यदेवाची पूजा करते. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणांप्रती मला सेवा अर्पण करत तिचे सौकौर मार्य तिची तारुण्यपूर्ण नाजुकता ही नुकत्याच अंकुरित झालेल्या पर्णाच्या कीर्तीस पूर्णपणे नष्ट करते. शीतलता प्रदान करणारा तिचा विग्रह हा चंद्र चंदन कमलपुष्प आणि कर्पूर यांना देखील पूजनीय आहे. जेव्हा ती गोपींचे स्वामी श्रीकृष्ण यांना स्पर्श करते तेव्हा कामेच्छेमुळे त्यांच्यात निर्माण झालेला ताप ती त्वरित नाहीसा करते. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणांप्रती मला सेवा अर्पण करत विश्ववंदित अशा अनेक तारुण्यपूर्ण देवता जरी श्रीमती लक्ष्मीदेवीस अभिवादन करीत असल्या तरी रूपसौंदर्य यौवन इत्यादी स्त्रीवाचक ऐश्वर्यांबाबत विचार केल्यास लक्ष्मीदेवीची श्री राधिकेशी कदापि तुलना करता येत नाही. शील प्रेम लीला इत्यादी व्यक्त करण्यास संपूर्ण भौतिक तसेच आध्यात्मिक जगात श्री राधिकेहून अधिक इतर कोणीही श्रेष्ठ नाही. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणांप्रती मला सेवा अर्पण करोत. रास नृत्य गायन हास्य विनोद करणे यांसारख्या अनेक विविध दिव्य कलांमध्ये ती अगदी निपुण आहे. प्रेमळ स्वभाव अमर्याद सौंदर्य तसेच सुंदर वस्त्रालंकार अशा अनेक दिव्य गुणांनी ती विभूषित आहे. विश्ववंदित व्रजधामातील गोपींपेक्षा ती सर्व बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणांप्रती मला सेवा अर्पण करोत. श्रीकृष्णांकरिता ती नित्य तारुण्यपूर्ण सौंदर्य नित्य लीला आणि नित्य प्रेम इत्यादी ऐश्वर्याने सदैव युक्त असते. तिच्या श्रीकृष्णांप्रती असलेल्या अमर्याद प्रेमभावाने ती श्रीकृष्णांवर प्रेम करणाऱ्या इतर गोपींना कंपित करते. श्रीकृष्णांचे सौंदर्य वस्त्रालंकार आणि लीलांवर तिचे मन सदैव ध्यानस्थ असते. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणांप्रती मला सेवा अर्पण करोत. घर्मस्त्राव शरीरात कंपन निर्माण होणे शरीरावरील रोमांच उभे राहणे नेत्रांतून सतत अश्रुधारा वाहणे कंठ गदगदून येणे यांसारख्या अष्टसात्विक भाव ती नेहमी प्रकट करते. अधीरता हर्ष असंबद्धता यांसारख्या निरनिराळ्या भाव विभूषणांनी ती नेहमी आभूषित असते. श्रीकृष्णांच्या नेत्रांना आनंद देणाऱ्या रत्नालंकारांनी ती नेहमी सुशोभित असते. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणाप्रती मला सेवा अर्पण करोत. श्रीकृष्णाच्या लीलांपासून क्षणार्धासाठी देखील विरह झाल्यास ती तीव्र दुःख तळमळ आणि यांसारख्या अनेक विरहांमुळे निर्माण होणाऱ्या भावांनी ती ग्रासून जाते. थोड्या प्रयत्नानंतर जेव्हा तिचे श्रीकृष्णांशी पुन्हा मिलन घडून येते तेव्हा तिच्यामध्ये निर्माण झालेल्या विरहवेदना तात्काळ नाहीशा होतात. अशा श्री राधिका त्यांच्या स्वचरणांप्रती मला सेवा अर्पण करोत. पार्वती दुर्गा तसेच इतर उच्चतर देवींना श्री राधिकेचे अल्पदर्शन देखील अतिशय दुर्लभ आहे. परंतु जो कोणी या अष्टकाद्वारे तिचे गुणगान करतो त्या श्रीकृष्णाच्या संगतीने प्रफुल्लित झालेली अशी श्री राधिका स्वचरणांप्रती सेवेचे अमृतमय वरदान प्रदान करील, जेणेकरून त्या व्यक्तीस श्री राधिकेप्रमाणेच प्रफुल्लित आनंदित असणाऱ्या इतर गोप सखींच्या संगतीत प्रवेश प्राप्त होईल.
कुंकुमाक्तकाञ्चनाब्ज गर्वहारि गौरभा पीतनाञ्चिताब्ज गन्ध कीर्तिनिन्दि सौरभा कुंकुमाक्तकाञ्चनाब्ज गर्वहारि गौरभा पीतनाञ्चिताब्ज गन्ध कीर्तिनिन्दि सौरभा वल्लवेश सूनु सर्व वांछितार्थ साधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तु राधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तु कौरुविन्द कान्ति निन्दि चित्रपट्ट शाटिका कृष्णमत्त भृङ्ग केलि फुल्ल पुष्प वाटिका कृष्ण नित्य संगमार्थ पद्मबन्धुराधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तु राधिका सौकुमार्य सृष्ट पल्ल वालिकीर्ति निग्रहा चन्द्रचन्दनोत्पलेन्दु सेव्य शीत विग्रहा स्वाभिमर्षबल्लवीश कामताप बाधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तु राधिका। विश्ववंद्य यौवताभि वंदितापि यारमा रूपनव्य यौवनादि संपदान यत्समा। शीलहार्दलीलया च सायतोस्ति नाधिका मह्यमात्मपादपद्म दास्य दास्तु राधिका। रासलास्य गीत नर्म सत्कलालिपंडिता प्रेमरम्य रूपवेश सद्गुणालिमंडिता। विश्वनव्य गोपयोषिदालितोपि याधिका मह्यमात्मपादपद्म दास्य दास्तु राधिका। नित्यनव्य रूपकेलि कृष्ण भाव संपदा कृष्ण राग बंध गोप यवते शुकं पदा। कृष्ण रूप वेश केलि लग्न सत्समाधिका मह्यमात्मपादपद्म दास्य दास्तु राधिका। स्वेदकंपकंटकाश्रु गद्गदादि संचिता मर्ष हर्ष वामतादि भावभूषणांचिता। कृष्ण नेत्र तो शिरत्न मंडनालिदाधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तुराधिका याक्षणार्ध कृष्ण विग्र योग संततोदिता नेक दैन्य चापलादि भाववृंदतोदिता यत्न लब्ध कृष्ण संग निर्गताति खालिदा मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तुराधिका अष्टकेन यस्त्वनेन नौति कृष्ण वल्लभां दर्शनेपि शैलजाति योषिदालि दुर्लभां कृष्ण संग नंदितात्म दास्य सीधु भाजनं तं करोति नंदिताली संजयाशु साजनं कुमाक्त कांचनाब्ज गर्वहारि गौरभा पीतनांचिताब्ज गंध कीर्ति निंदि सौरभा वल्लवेश सूनु सर्व वांछितार्थ साधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तुराधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तुराधिका मह्यमात्म पाद पद्म दास्य दास्तुराधिका परमात्मपाद पद्म दास्य दास्तु राधिका। श्री राधिकाष्टकम की।